पहिले इतिहास अध्याय 25. दाविद आणि निवास मंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून असाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमात व यदुथून ही ती अपत्ये, विणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी असाफाच्या वंशातले जकूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला हे असाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली असाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते. यदुथुनाचे वंशज गदल्या, सारी, यशया, हजब्या, मतिथ्या हे सहा जण आपला पिता यदुथुन याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकार स्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. हेमानाचे वंशज हुकिया, मतन्या, उज्जियेल, शबुएल, यरिमोत, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दलती, रोममती, एजेर, याशबकाशा, मलोथी, होथीर आणि महजियोत. हेमान हा राजाचा संदेष्टा होता. हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला 14 मुले आणि 3 मुली देऊन सन्मानित केले. हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. असाफ, यदुथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होते. ते आणि त्यांचे नातेवाईक गायन कलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले 288 जण होते. त्यांनी लहान थोर, गुरु, शिष्य सर्वांनी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. तेव्हा असाफाच्या मुलांच्या संबंधित पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली, दुसरी गदल्याची, त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून 12 जणांना घेतले, तिसरी चिठ्ठी जकूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून 12 जणांना घेतले, चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून 12 जणांना घेतले, पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व नातलग यामधून 12 जण, सहावी चिठ्ठी बुक्कियाची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, सातवी यश्रेलाची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, यशयाची आठवी, या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, नववी मतन्याची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, दहावी शिमीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, बारावी हजब्याची, त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यामधून 12 जण, तेरावी शुबायलाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र नातलगामधून 12 जण, पंधरावी येरेमोथची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक यामधून 12, सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, सतरावी याशबकाशाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, अठरावी हनानीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, एकोणीसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र आणि आप्त यामधून 12 जण, विसावी अलियाथची, त्याचे पुत्र आणि नातलग मधून 12 जण, एकवीसावी होथीरची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, बावीसावी गिद्दलतीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, तेवीसावी महजिथोतची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, चोवीसावी रोममती एजेरची, त्याचे पुत्र आणि नातलगामधून 12 जण.